बेन 7 वाजता जागा होतो.
बेन वेक्स अप एट 7 o'clock.
तो नाश्ता करतो.
ही ईट्स ब्रेकफास्ट.
नाश्त्यानंतर तो शाळेत जातो.
आफ्टर ब्रेकफास्ट ही गोज टू स्कूल.
तो संख्याबद्दल शिकतो.
ही लर्न्स अबाउट नंबर्स.
गणित वर्गात तो तक्त्यावर संख्या पाहतो.
इन मॅथ क्लास ही सीज द नंबर्स ऑन द बोर्ड.
तो त्याच्या मित्राला वेळाबद्दल सांगतो.
ही टेल्स हिज फ्रेंड अबाउट द टाइम.
तो त्याची घड्याळ दर्शवितो.
ही शोज हिज वॉच.
त्याची घड्याळी निळी आहे.
हिज वॉच इज ब्लू.
वेळ 3 वाजता आहे.
द टाइम इज 3 o'clock.
लेकर्स आणि टिम्बरवॉल्व्स यांच्यातील सामना खूपच रोमांचक होता.
द गेम बिटवीन द लेकर्स अँड टिम्बरवॉल्व्स वॉज व्हेरी एक्साइटिंग.
दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच कठोरपणे खेळले.
बोथ टीम्स प्लेड हार्ड फ्रॉम द स्टार्ट.
पहिल्या तिमाहीत लेकर्सने आघाडी घेतली.
इन द फर्स्ट क्वार्टर द लेकर्स टूक द लीड.
त्यांनी जलद ब्रेकसह अनेक गुण मिळवले.
दे स्कोर्ड मेनी पॉइंट्स विथ फास्ट ब्रेक्स.
टिम्बरवॉल्व्सने झपाट्याने लढले.
द टिम्बरवॉल्व्स फॉट बॅक क्विकली.
त्यांनी स्कोर करण्यासाठी काही उत्कृष्ट खेळ बनवले.
दे मेड सम ग्रेट प्लेज टू स्कोर.
खेळ अर्धवेळा खूप जवळ होता.
द गेम वॉज व्हेरी क्लोज एट हाफ टाइम.
फॅन्स त्यांच्या संघांसाठी विरामावधीत खेळत होते.
फॅन्स चीअर्ड फॉर देअर टीम्स ड्युरिंग द ब्रेक.
दुसऱ्या अर्धात टिम्बरवॉल्व्सने गाठले.
इन द सेकंड हाफ टिम्बरवॉल्व्स कॉट अप.
हे शेवटपर्यंत तीव्र खेळ होता.
इट वॉज अन इंटेन्स गेम अंटिल द एंड.
अंतिम क्षणांत दोन्ही संघ समान होते.
इन द फायनल मोमेंट्स बोथ टीम्स वर टाइड.
शेवटच्या सेकंदात लेकर्सने एक बास्केट केले.
इन द लास्ट सेकंड्स द लेकर्स स्कोर्ड अ बास्केट.
हजारोने शिट्ट्या मारल्या जसे खेळ संपला.
द क्राउड चीअर्ड एज द गेम एंडेड.
लेकर्सने सामना जिंकला आणि पुढच्या फेरीत गेले.
द लेकर्स वन द गेम अँड मूव्ह टू द नेक्स्ट राउंड.
सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल नवीन तपशील जाहीर केले.
द गव्हर्नमेंट अनाउन्स्ड न्यू डिटेल्स अबाउट द पीएम किसान सन्मान निधी स्कीम.
हा योजना शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य प्रदान करून मदत करते.
दिस स्कीम हेल्प्स फार्मर्स बाय प्रोव्हायडिंग फायनान्शियल सपोर्ट.
शेती करणाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे स्वीकारता येतील.
फार्मर्स कॅन रिसीव्ह मनी डिरेक्टली इन टू देअर बँक अकाउंट्स.
अनेक शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे जेव्हा ते सुरू झाले.
मेनी फार्मर्स हॅव बेनिफिटेड फ्रॉम दिस इनिशिएटिव्ह सिन्स इट स्टार्टेड.
धन विविध कृषी गरजांसाठी वापरण्यात येतो.
द फंड्स आर युज्ड फॉर व्हेरियस ॲग्रिकल्चरल नीड्स.
किसानांना या पैशाने बीज, खत आणि उपकरण खरेदी करता येईल.
फार्मर्स कॅन बाय सीड्स फर्टिलायझर्स अँड इक्विपमेंट विथ दिस मनी.
योजनेचा प्रभाव ग्रामीण कुटुंबांसाठी महत्वाचा आहे.
द इम्पॅक्ट ऑफ द स्कीम इज सिग्निफिकंट फॉर रुरल फॅमिलीज.
हे ताण कमी करून त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात मदत करते.
इट हेल्प्स इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ बाय रिड्युसिंग स्ट्रेस.
सरकार सर्व शेतकऱ्यांसाठी या समर्थनास चालू ठेवण्याची उद्दिष्ट आहे.
The government aims to continue this support for all farmers.
हे एक चांगला पाऊल आहे शेतकऱ्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी.
This is a good step towards improving farmers' livelihoods.
किसान पृथ्वीच्या भविष्याबद्दल आशावादी आहेत.
Farmers are hopeful about the future of agriculture.
अर्थव्यवस्था एक जटिल प्रणाली आहे जी सर्वांवर परिणाम करते.
The economy is a complex system that affects everyone.
आर्थिक तत्वांची समज आवश्यक आहे त्यानुसार माहिती असलेल्या निर्णय घेण्यासाठी.
Understanding the basics of finance is essential for making informed decisions.
आर्थिक साक्षरता व्यक्तींना पैसे व्यवस्थापन समजून घेतात.
Financial literacy helps individuals understand money management.
यशस्वीपणे गुंतवणूक करणे आर्थिक सुरक्षिततेकडे नेऊ शकते.
Investing wisely can lead to financial security in the long run.
शेअर बाजार विविध घटकांमुळे प्रभावित होतो जसे की व्याजदर आणि आर्थिक धोरणे.
The stock market is influenced by various factors such as interest rates and economic policies.
Budgeting हे कोणालाही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक महत्त्वाची कौशल्य आहे.
Budgeting is a vital skill for anyone striving for financial independence.
संवर्धन एक दिवसापर्यंत संचित केले जाऊ शकते जर एकटा शिस्तबद्ध असेल.
Savings can accumulate over time if one is disciplined.
करांचा समज प्रभावी आर्थिक नियोजनासाठी आवश्यक आहे.
Understanding taxes is crucial for effective financial planning.
शिक्षणामध्ये गुंतवणूक केल्याने अनेकदा उच्च परतावा मिळतो भविष्यात.
Investing in education often yields high returns in the future.
उंच चीर टेकड्या आणि निलाभ पाण्यांमध्ये जागी केलेले काला गोलोरिट्झे ही सार्डिनियाच्या किनाऱ्यावर एक लपलेली मोती आहे.
Nestled between towering cliffs and azure waters, Cala Goloritze is a hidden gem on the coast of Sardinia.
साध्या समुद्राच्या सूर्याखाली चमकणाऱ्या स्वच्छ वाळूंसाठी प्रसिद्ध आहे.
The beach is renowned for its pristine sands that shimmer under the Mediterranean sun.
अतिथी अनेकदा त्याच्या भव्य दृश्यांची आणि क्रिस्टल स्पष्ट पाण्याची स्तुती करतात.
Visitors often rave about its breathtaking views and crystal clear waters.
बीचपर्यंतच्या खडबडीत रस्त्याने ट्रेकिंग करणे हा एक रोमांचक अनुभव देतो.
Trekking down the rugged path to the beach offers an exhilarating experience.
समुद्र आणि आकाशाच्या चटकदार रंगांची स्टारिंग एक ध्यानात्मक अनुभव आहे.
Staring at the vibrant colors of the sea and sky is a meditative experience.
सागराच्या लाटा किनाऱ्यावर लागणाऱ्या सौम्य आवाजाने एक शांतीची वातावरण निर्माण होते.
The gentle sound of waves lapping the shore creates a serene ambiance.
जेव्हा सूर्य अस्त होत आहे तेव्हा आकाश संतरे आणि जांभार रंगाचे कॅनव्हास मध्ये बदलते.
As the sun sets, the sky transforms into a canvas of oranges and purples.
हे मोहक दृश्य फोटोग्राफर्स आणि दर्शकांना एकत्र येण्यासाठी आमंत्रित करते आणि क्षणाचा दर्जा पकडते.
This captivating sight invites photographers and onlookers alike to gather and capture the moment.
काला गोलोरत्सीकडे प्रत्येक भेट एकाला त्याच्या नैसर्गिक वैभवाच्या सामोरील आश्चर्य वाटते.
Every visit to Kala Goloritse leaves one in awe of its natural splendor.
काला गोलोरित्से खरं तर एक स्वर्ग आहे जो चुकवू नये.
Kala Goloritse is indeed a paradise that should not be missed.
व्यावसायिक बॉक्सिंगच्या क्षेत्रात रायन गार्सिया आणि रोली रोमेरो यांच्यातील येणारा सामना प्रेक्षक आणि विश्लेषकांना वेड लावणार आहे.
In the realm of professional boxing, the impending match between Ryan Garcia and Rolly Romero has captivated fans and analysts alike.
या लढाईच्या भोवतालचा गदारोळ प्रत्येक मावळ्याच्या रणनीती आणि प्रशिक्षण पद्धतींवरील चर्चांना तीव्रता वाढवतो.
The buzz around this bout has amplified discussions concerning each fighter's strategy and training methodologies.
गार्सिया, ज्याला त्याच्या विदयुत तुटकड्या मुष्क्यामुळे ओळखले जाते, एक उलट साठा वापरणार आहे जो अचूकता आणि गतीवर भर देतो.
Garcia, known for his lightning fast punches, will employ a counter strategy that emphasizes precision and speed.
ठराविक विरोधाभासात रोमेरो त्याच्या क्रूर ताकदवर आणि आक्रमक दृष्टिकोनासह भारीपणे अवलंबून आहे.
In stark contrast, Romero relies heavily on his brute strength coupled with an aggressive approach.
विश्लेषक खूप झगडाच्या तीव्र देवाणघेवाण यांचा अंदाज लावतात, विशेषतः लढाईच्या आरंभिक फेरीत.
Analysts predict a fierce exchange of blows, especially in the early rounds of the fight.
दोन्ही स्पर्धकांनी त्यांच्या कारकिर्दीत नेत्रदीपक लवचिकता दर्शवली आहे, जी निःसंशयपणे या सामनामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत खेळेल.
Both competitors have demonstrated remarkable resilience throughout their careers, which will undoubtedly play a pivotal role in this showdown.
जुनी बेल वाजत आहे, त्यांच्या आवडत्या लढवया मागे चाहत्यांनी एकत्र जुळलेले महोत्सव अपेक्षा ठेवा.
As the final bell rings, expect a symphony of excitement as fans rally behind their favorite fighter.
तथ्यतः हा संघर्ष दोन खेळाडूंकरिता त्यांच्या करिअरमध्ये एक मैलाचा दगड बनण्याचे वचन देतो, त्यांच्या समर्पण आणि क्रीडेसाठीच्या उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो.
Indeed, this confrontation promises to be a milestone in the careers of both athletes, embodying their dedication and passion for the sport.